गेला कन्या नव्हती म्हणून फिरू लागला वनवन, फिरू लागला वनवन चारी धाम। राजाच ऐकून गारान अनागस्ती ऋषीन रेणुका दिलं कन्यादान। तुझ्या सवालाचं उत्तर दिलं मी खरं आणि ह्या गाजराबाईच्या हातून खाग साखरबाई तू साखर। आधी मायाच्या पोटी जन्मले पाच बाळ आणि त्या पाच बाळाचा माऊली करीती सांभाळ। अग साखरबाई तुझं उघड डोळ आणि जो अगवा रेणुकाचा मला द्यावा दाऊन। ज्ञान तिला कुणाचं घेणं ना।